अर्चना बोलतोय ब्रांच टेस्ट स्कीम मधून.
हा
सर, आपण ते इन्क्वायरी केली होती ना, तर पुढे काय ठरवलं सर?
नाही
आता इंटरेस्टेड.
ठीक आहे.